पटकी अर्थात कॉलरा मानवी आतड्याला होणारा एक तीव्र सांसर्गिक रोग. पटकी हा रोग स्वल्पविराम चिन्हाच्या आकाराच्या विब्रिओ कॉलरी या जीवाणूमुळे होतो. बाधित व्यक्तीच्या विष्ठेनं दूषित झालेल्या पाण्यामुळे या रोगाचा फैलाव होतो. या रोगाला महामारी, जरीमरी, विषुचिका असंही म्हणतात. पटकी या रोगाचं उगमस्थान भारतीय उपखंडात असावं. गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये हा रोग प्राचीन काळात पसरल्याच्या नोंदी आहेत. 1817 सुमाराला हा रोग रशियात पसरला आणि तिथून युरोप आणि अमेरिकेत पसरला. गेल्या 200 वर्षात जगभरात 7 वेळा पटकीच्या साथी येऊन गेल्या आहेत. 2010 जगभरात 30 ते 50 लाख लोकांना हा रोग झाला आणि त्यात 1 लाख लोक ते 1,30,000 लोक दगावले गेले असावेत असा अंदाज आहे. पटकीच्या जीवाणूंचं शरीरात संक्रमण झाल्यानंतर 1 ते 5 दिवसात एकाएकी जुलाब आणि उलट्या होणं हे या रोगाचं मुख्य लक्षण आहे. जुलाब धुतलेल्या तांदळाच्या पाण्यासारखे असून त्याला माशांसारखा वास येतो. पटकी बाधित व्यक्तीवर त्वरित उपचार न केल्यास त्याच्या शरीरातून दिवसाला 10 ते 20 लिटर पाणी बाहेर टाकलं जाऊन निर्जली भवन होते आणि त्याला मृत्यू येतो. प्राथमिक उपचारामध्ये तोंडावाटे क्षार आणि पाणी देतात. रोगाची तीव्रता अधिक झाली तर शिरेवाटे सलाईन म्हणजे लवणद्राव देतात आणि शरीरातील क्षार तसंच पाण्याचे प्रमाण पूर्ववत करतात. पटकीचे जीवाणू विब्रिओ कॉलेरी कोणत्याही वातावरणात राहतात, तसंच ते पिण्याच्या पाण्याच्या स्रोतात असतात. निरोगी व्यक्ती पटकीनं बाधित होण्यासाठी सुमारे 10 कोटी जीवाणू त्या व्यक्तीच्या शरीरात शिरावे लागतात. उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला या जीवाणूंचा अधिक प्रसार झाला आहे असं आढळून येतं. हे जीवाणू मोठ्या संख्येनं माणसाच्या शरीरात अन्नातून आणि पाण्यातून घुसतात. जठरातील आम्लामुळे त्यापैकी बरेचसे मरतात, परंतु जे जीवाणू जिवंत राहतात ते पुढे लहान आतड्यामध्ये शिरतात आणि तेथे क्रियाशील होऊन जहाल असं जीवविष तयार करतात. या जीवविषामुळे आतड्याच्या पेशीतून पाणी आणि सोडियम, पोटॅशियम क्लोराईड, बायकार्बोनेट ही आयने आतड्याच्या पोकळीत जमा होतात. त्यामुळे आतड्यातील श्लेष्मकलेच्या पेशींचा नाश होतो आणि शौचावाटे ते सर्व पदार्थ बाहेर टाकले जातात. वारंवार जुलाब झाल्यानं रुग्ण शुष्क होतो, त्याला खूप थकवा येतो आणि त्याचा रक्तदाब कमी होतो. अशा निर्जली भवनामुळे रुग्ण दगावू शकतो. पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये मलमूत्र मिसळले जाणार नाही याची काळजी घेतल्यास पटकीचा प्रसार रोखता येतो. पटकीचे जीवाणू सागरी खेकडे आणि तिसऱ्या यांच्या शरीरात सुद्धा असतात. पटकीचा संसर्ग टाळण्यासाठी ते स्वच्छ धुवून घ्यावेत. पिण्याच्या आणि वापराच्या पाण्याचे क्लोरिनीकरण करावे. पटकीवर जलसंजीवनी देणे हा प्रथमोपचार असून एरिथ्रोमायसिन, क्लोराफिनिकॉल, टेट्रासायक्लिन इत्यादी प्रतिजैविके रुग्णाला देण्यात येतात. आजही यात्रेच्या ठिकाणी पटकीची साथ टाळण्यासाठी सर्व भाविकांना पटकीची लस देतात. ही नोंद शशिकांत प्रधान यांनी लिहिली आहे.